సమరథం సమదర్శినం స్వయం ప్రకాశం సంసిద్ధం స్వరూపానంద సద్గురుం పావనం పరమం శాంతం పావసేవాసినం భజే సోహం సిద్ధి సుసంపన్నో నాదసంధాన సంస్థితః వీతరాగో విశేషస్య శ్రీగురుః పాతు మాం భజే జ్ఞానేశాంగ్రిసరోజలుబ్ధమధుప స్వామీ స్వరూపాంకితా సంతానాం వచనానుభూతిపథిక సాక్షీ స్వయం కాపరీ గార్హస్థే కిల ఏకనాథ సదృశో వృద్ధౌతుకారామవత్ సోహం యోగరతం కృతార్థచరితం వందేయతిం మాధవం స్వామీ మాధవనాథవల్లభమతో వైరాగ్యరత్నాకరం ప్రేమభక్తసుశాంతదాంతసుహృదం ఉత్తుంగధిం వత్సలం సోహం బోధశుచిద్వపూర్ణసతతం తుర్యద్వమాసాదితం వందే త్వామకరందనాథయతినం రక్షస్వ దీనాంకితం బోలా జగద్గురు శ్రీ జ్ఞానేశ్వర మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామి స్వరూపానంద మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామి మాధవనాథ్ మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామి మకరందనాథ్ మహారాజ్ కీ జయ. సభ సనందన కీ జయ. జయ జయ రఘువీర సమర్థ.
ఓం సద్గురు స్వామి మాధవనాథాయ నమః. ఓం సద్గురు స్వామి మకరందనాథాయ నమః. స్వామి మాధవనాథ్ దర్శన్ या अंतर्गत आपण विविध पैलूंनी स्वामीजींचं जीवन पाहत आहोत. आज भक्तियोगी स्वामीजी असा विषय घेतलेला आहे. स्वामीजींच्याच कृपेने आणि त्यांनी घडवलेल्या ज्ञानी भक्त स्वामी मकरंदनाथ यांच्या कृपेने मी आजचं चिंतन मांडण्याचा एक सेवा म्हणून प्रयत्न करत आहे. भगवद्गीतेच्या अंगाने स्वामीजींनी आपल्याला पाच टप्पे सांगितले. उत्तम जीवन, युक्त जीवन, युक्ततर, युक्ततम आणि सहृदय आत्मज्ञानी सेवामूर्ती. स्वामीजींच्या जीवनात हा प्रवास कसा झाला हे आपण पाहणार आहोत. आर्त जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानीभक्त हा प्रवास स्वामीजींच्या जीवनात कसा झाला हा आपण आज पाहणार आहोत. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम पासून थेट आत्मनिवेदन भक्तीपर्यंत स्वामीजींच्या जीवनात हाचा प्रवास कसा झाला याचा मागोवा आपण आज घेणार आहोत. प्रथम आपण त्यांचं जीवन, उत्तम जीवन हे कसं होतं याचा थोडक्यात आपण आढावा घेऊया. शुद्ध भावाने कर्तव्य कर्माचं आचरण करणं म्हणजे उत्तम जीवन. स्वामीजींचं वडिलांचं नाव विष्णुपंत आणि आईचं नाव राधाबाई. विष्णुपंत हे धार्मिक भगवतभक्त होते. रामविजय, हरिविजय अशा ग्रंथांचं ते नियमित वाचन करत असत. त्यांची आई ही शिवभक्त होती पण भोसट नव्हती. कर्तव्य दक्ष होती. मुखी नाम, हाती काम अशा पद्धतीने तिचा व्यवहार चालत असे. तसंच अतिशय प्रेमाने त्यांची मातोश्री पूजा करत असे. तसंच त्यांच्या घरी कीर्तन, भजनं असे देखील कार्यक्रम होत. त्यात त्यावेळचे बाळासाहेब हे मृदुंग देखील अतिशय प्रेमाने वाजवत असत. त्यांचे वडील जेव्हा रात्री रामविजय पोथी वाचत असत तसे दोन श्रोते असत, एक म्हणजे बाळासाहेब आणि दुसरी म्हणजे त्यांच्या मातोश्री. आणि अतिशय आवडीने बाळासाहेब रामविजयामधील रामकथा ऐकत असत. त्यांच्या कोवळ्या मनात रामभक्तीचं बीज त्यावेळी पेरलं गेलं. पुढे आईबरोबर एका चणेरे या गावी ते शिवालयात त्यांच्या मातोश्री जात असत, ते त्यांच्याबरोबर जात असत आणि तिथे आईची चालत असलेली पूजा ते अतिशय एकटक बघत असत. त्यांची आई शिवलीलामृत म्हणत असे आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहत असत. ती आई ज्या लीनतेने नमस्कार करत असे, बाळासाहेब असं म्हणतात, असा नमस्कार मी फार क्वचितच पाहिलेला आहे. त्यांच्या कोवळ्या मनावरती श्रद्धा प्रेमाचे संस्कार त्या वयातच झाले. तसंच ज्या घराण्यात त्यांनी जन्म घेतला होता ते घराणं शिवभक्त घराणं होतं. त्यांच्या मागच्या पिढीत गोविंद महाराज नावाच्या एका पूर्वजांनी संजीवन समाधी बांधण या गावी घेतलेली होती. अशा प्रकारे जन्मजातच सत्वगुणी, शोधित सत्वगुणी अशी प्रकृती त्यांना लाभलेली होती आणि एका महान शिवभक्त घराण्यात त्यांचा जन्म झालेला होता. त्यावेळी त्यांच्या गावात एक कीर्तनकार आले आणि त्या कीर्तनकाराच्या सांगण्यावर त्यांची लगेच श्रद्धाळू स्वभाव असल्यामुळे श्रद्धा बसली. त्यांच्या व्यक्तिमत्वाने ते भरून गेले आणि त्यांनी त्यांना चहा सोडण्यास सांगितलं, तसंच 12 सूर्यनमस्कार आणि मिताहाराचं महत्व समजून सांगितलं. आणि तेव्हापासून स्वामीजींनी शेवटपर्यंत व्यायाम, चहा सोडणं आणि मिताहार हे दृढ व्रतानी त्यांनी शेवटपर्यंत सांभाळलं. पुढे ते पुढच्या शिक्षणासाठी मुरुड, ठाणे, कल्याण अशा ठिकाणी ते राहिले. तिथे एक प्रकारे स्वयंशिस्त, पहाटे लवकर उठणं, उदरभरण नो हे जाणीचे यज्ञकर्म, समोर येईल ते जेवण आवडीनं खायचं, त्याच्याबद्दल कुठलीही तक्रार करायची नाही, एक प्रकारे स्वावलंबनाची सवय त्यांना लागली. तिथून ते परत घरी आले. त्यांच्या घरी असलेला गडी माणसांचा व्यवहार देखील अतिशय प्रेमाचा होता. त्यांना गडी माणसांवर रागावलेलं आवडत नसे. अतिशय मृदू शब्दात प्रेमाने ते त्यांना समजावून सांगत असत. लुगडे नावाचा एक गडी त्यांच्याकडे काम करायला येत असे तेव्हा ते त्यांना प्रेमाने, अहो लुगडे महाराज, वेळेवर येत चला की, असं प्रेमाने सांगत असत. आणि काय आश्चर्य, ते लुगडे गडी वेळेवर नियमित यायला लागला. गडी माणसावर रागावणं हे त्यांच्या स्वभावात नव्हतं. तसंच लहानपणी गड्याच्या खांद्यावर बसून शाळेत जाणं त्यांच्या कोमल स्वभावाला पटणं शक्य नव्हतं, त्यामुळे ते गड्याबरोबर चालत असत. पण त्याचबरोबर मोठ्या माणसांचं मन देखील राखायचं हा गुण देखील त्यांच्या ठिकाणी होता. त्यामुळे घरातनं निघताना ते खांद्यावर बसत आणि परत येताना घर यायच्या आधीच ते खांद्यावरून परत खांद्यावरती बसत आणि मधला काळ ते त्याच्याबरोबर चालत असत. दुसऱ्याचा विचार करण्याचा, परार्थाचा विचार लहानपणापासूनच त्यांच्या ठिकाणी होता. तसंच आपण व्यायाम शिकल्यावर त्यांनी आपल्या मित्रांना देखील व्यायामाची दीक्षा दिली आणि आपल्याच दुकानातला डाळ खोबऱ्याचा खाऊ ते प्रेमाने त्यांना देत असत. आपल्याला जे माहीत असेल ते इतरांना शिकवायचं, सहज शिकवायचं असा त्यांचा स्वभाव होता. बोर्डिंग स्कूलमध्ये त्यांना दांडेकर नावाच्या मित्रांनी भगवद्गीतेची संथा दिली आणि पुढे लवकरच त्यांचा अचानक मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे बाळासाहेब अतिशय अंतर्मुख झाले. तसंच खांबेटे नावाचे त्यांचे मित्र, त्यांनी त्याला पहाटे उठून नमस्कार करायची सवय लावली, सूर्यनमस्कार घालायचे, जोर मारायचे, पण हनुमंतांची तस्बीर ठेवून ते सूर्यनमस्कार मारत असत. म्हणजे एकीकडे हनुमंतांचा पराक्रम आठवीत त्यांनी बलोपासना केली, त्यामुळे स्वाभाविक रामचंद्रांचं स्मरण देखील त्यांना व्यायाम करताना होत असे, हनुमंतांचे पराक्रम ते आठवत असत. प्रफुल्ल दत्त नावाच्या एका मित्रांनी त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण केली. महात्मा गांधींचा प्रभाव देखील त्यांच्यावर होता, त्यामुळे साधी राणी त्यांनी स्वीकारली. मात्र एखाद्या जहाल चळवळीपासून ते अलिप्त राहिले. समाजासाठी आपल्याला काही करता येईल का असा विचार मात्र ते अंतर्मुख होऊन करत राहिले. त्यावेळी ते शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसं मिळवत असत. इंग्रजीवर त्यांचं उत्तम प्रभुत्व होतं, म्हणजे एक प्रकारे अतिशय समृद्ध संपन्न असं जीवन ते जगत होते. मॅट्रिकची परीक्षा देऊन आल्यावर ते परत आपल्या गावी आले. त्यावेळी ते आपल्या वडिलांना दुकानाच्या कामात मदत करायला लागले. त्यावेळी मुखानं त्यांनी नामस्मरण घ्यायला सुरुवात केली. या काळात त्यांनी गीता रहस्य या टिळकांच्या ग्रंथाचा अभ्यास सुरू केला. त्याचबरोबर कालिदासांचं शाकुंतल, उत्तर रामचरितम, भवभूतीचं रामायण हे संस्कृत वाङ्मय त्यांनी वाचून काढलं आणि त्यातले आवडलेले श्लोक त्यांनी पाठ देखील मुखोद्गत करून टाकले. याच दरम्यान त्यांच्या हातात रामकृष्ण परमहंसांचं संत चरित्र आलं, तसंच काही अजून काही संतांची चरित्र देखील आली. त्यामुळे असं जीवन जगणारे भक्त हृदयी संत ह्या अवनी तलावर आहेत असा विश्वास त्यांच्या अंतःकरणात निर्माण झाला. संतांबद्दल प्रेम निर्माण झालं आणि संत जीवनाबद्दल एक आकर्षण त्यांच्या अंतःकरणात निर्माण झालं. याच काळात ते जवळच्या जंगलात जाऊन एकांतात निसर्गामध्ये रममांडखील होत असत. एखादी गोष्ट ठरवली की चिकाटीने त्याचा मागोवा घ्यायचा असा दुर्मिळ गुण लहानपणापासून त्यांच्या ठिकाणी होता. त्यामुळे बलोपासक, आत्मविश्वास आणि पुरेपूर चिंतनशील, मृदू प्रकृतीचे, प्रेमळ, शिस्तबद्ध जीवनक्रम असं त्यांचं कोकबनमधलं साधारण वयाच्या 19-20 वर्षापर्यंत त्यांचं उत्तम जीवन होतं. शुद्ध भावाने कर्तव्य कर्माचं आचरण असा याचा मुख्य भाग होता. आणि विवाह न करता साधुवृत्तीने राहून गीतेतलं तत्वज्ञान गावोगावी सांगत फिरायचं असा एक निश्चय त्यावेळी त्यांनी केला होता. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे युक्त जीवन असा त्यांचा पुढचा प्रवास झाला. वडिलांचा अचानक मृत्यू झाला, त्यामुळे ते अंतर्मुख झाले आणि पुण्यात त्याचा निर्णय घेतला. पुढे मातोश्री सरलातेंशी त्यांचा विवाह देखील झाला. पण या काळात ते प्रथमतः अर्थार्थी भक्त अशा अंगाने त्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यावेळची सांसारिक जबाबदारी एवढी मोठी होती की कोणाकडे जाऊन श्रवण करायला त्यांना वेळ नव्हता. त्यामुळे स्वतःच्या शुद्ध प्रज्ञेने त्यांनी वाचन, चिंतन, मनन करून अर्थ काढले. श्रवणाला स्वीकारलेला हा त्यांचा व्यक्तिगत पर्याय होता. केवळ टिळेमेळा लावणारा हा भक्त नव्हे, जो अद्वेष्ट आहे तो गीतेचा भक्त, जो मैत्री राखून सर्वांशी मैत्री राखून वर्तन करेल तो गीतेचा भक्त, जो करुणा राखून व्यवहार करेल तो गीतेचा भक्त. अशी दृष्टी, भक्ताबद्दलची दृष्टी त्यांची गीतेच्या चिंतनातून विकसित व्हायला सुरुवात झाली. गुणातीताचं जीवन जगण्यासाठी सत्वगुणाची आवश्यकता आहे, पण सत्वगुणाचा अहंकार आपल्या ठिकाणी नसावा हे त्यांना गीतेच्या अभ्यासातून लक्षात यायला लागलं. त्यामुळे एकीकडे गुणांचा अंगीकार आणि शास्त्र वचन आचरणात आणण्याचा, त्याची योग्यता प्राप्त करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. काही संतांची वचनं, शास्त्रांची वचनं अतिशय विश्वासाने आणि आदराने त्यांनी पाठ करायला सुरुवात केली. मात्र त्याच्यावर निरूपण करण्याच्या ऐवजी हे आपल्या जीवनात कसं आणता येईल ह्याच्याकडे त्यांची दृष्टी वळली आणि कोणत्या गुणांनी आपण समृद्ध होणं आवश्यक आहे याचा विचार ते करू लागले. संतांच्या उपदेशाचे गर्भित अर्थ त्यांना सहजच लक्षात यायला लागले आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या वर्तनात बदल करायला सुरुवात केली. त्यांच्या संसारामध्ये काही आघात झाले. त्यांच्या 1.5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला, तसंच सरलातेंच्या काकांचा देखील अचानक मृत्यू झाला. त्यामुळे ते अतिशय अंतर्मुख झाले आणि त्याचवेळी त्यांच्या हातात दासबोध हा ग्रंथ आला आणि दासबोधांनी त्यांच्या जीवनात क्रांती केली. भगवद्गीतेत जाण्याचा मार्ग दासबोधामधून जातो असं त्यांच्या लक्षात आलं. आहे तितके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. मी करता ऐसा म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पाविसी यश कीर्ती प्रताप. जीवनात प्रतिकूल अनुकूल घटना घडत असताना रामराय आपल्या पाठीशी आहे असा विश्वास त्यांच्या अंतःकरणात निर्माण झाला. प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. आपण जी भक्ती करत आहोत ती आपली भक्ती कधी मिंधी असता कामा नये. परमार्थ हे आपल्या उपजीविकेचं कदापि साधन असता कामा नये असं त्यांनी ठरवून टाकलं. दासबोधामुळे त्यांनाही निसंशय दृष्टी आली. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. दासबोधामुळे त्यांना लक्षात आलं आपल्या जीवनात काय असलं पाहिजे आणि आपल्या जीवनात काय नसलं पाहिजे. मूर्ख लक्षण, कुविद्या लक्षण, पडतमूर्ख लक्षण ही आपल्या जीवनात नसली पाहिजेत. उत्तम लक्षण, सद्वित्या लक्षण, विरक्त लक्षण हे आपल्या जीवनात असलं पाहिजे हे त्यांना निश्चितपणे लक्षात आलं. जगामध्ये जगमित्र जेव्हेपासी आहे सूत्र, अंतरास लागेल ढका ऐसा शब्द बोलू नका, या गोष्टींचा ते अधिक सजगपणे अभ्यास करू लागले. आणि प्रपंचात गरजेपुरता व्याप असं धोरण त्यांनी ठरवलं. दुकानाचा व्याप त्यांनी एका मर्यादेत ठरवला. आपली प्रपंचाची किती गरज आहे तेवढा दुकानाचा व्याप, आपल्या प्रपंचाला किती जागा लागेल तेवढीच मोठी जागा. भागेश्वर निवासातली 3 खोल्यांची जागा एकदा मिळाल्यावर त्यांनी परत जागा बदलली नाही, कारण एक प्रपंचातल्या सर्व गोष्टी एका मर्यादेत असल्या पाहिजेत अशी पक्की दृष्टी त्यांनी दासबोधामधून मिळवली. त्यामुळे कुठल्या बोधानी ज्ञानविचार अंतःकरणात ठेवून मी माझं काढून कशी कर्म करायची असा विचार या युक्त जीवनामध्ये ते करत होते. अर्थार्थी भक्त त्याच्या पुढे आर्थभक्त, प्राप्त असलेला भगवंतासाठी ते तळमळू लागले. जसं ग्रंथांच्या अर्थामध्ये ते प्रवेश करत होते तशी त्यांच्या ठिकाणी आर्तता निर्माण झाली. चिंतनाच्या अभ्यासाला भक्तीप्रेमाचा ओलावा प्राप्त झाला. दुकानात जाण्यापूर्वीचा वेळ त्यांनी भक्तिभावाने पूजा करण्यासाठी राखून ठेवलेला होता. त्यावेळी ते मोठ्याने स्तोत्र, अभंग, प्रार्थना म्हणत असत. अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा नीरसी मोह माया, अचपळ मन माझे नावरे आवरीता, तुझ विण क्षीण होतो धावरे धाव हाता. अत्यंत काकुळतेला येऊन टाहो फोडून ते रामाला हाक मारत, त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत. शरण शरण जी हनुमंता, तुझ आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. समोर हनुमंतांची तस्बीर नसून प्रत्यक्ष हनुमंतच उभे आहेत असा भाव त्यांच्या अंतःकरणात होता. आणि शरणागत भावाने ते नमस्कार करत दंडवत घालीत. धाव धाव रे गोविंदा, हाती घेऊन या गदा, करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी. भागेश्वर निवासात त्यांचे राहणारे एक शेजारी त्यांच्या आईला म्हणजे राधाबाईंना म्हणाले, तुमच्या बाळासाहेबांचा हा आर्तस्वर म्हणजे भक्ताकरता असलेली सूर्योदयापूर्वीची अंधारी रात्र आहे, भगवत कृपेची पहाट लवकरच यांच्या जीवनात उगवणार. ते नैवेद्याची वाटी देखील अगदी रामचंद्रांच्या तोंडापाशी, हनुमंतांच्या तोंडापाशी नेऊन लावत असत, जणू काही ते त्याचा स्वीकार करत आहेत. दासबोधातील नवविध भक्ती देखील त्यांच्या जीवनात यायला सुरुवात झाली. श्रवण, अर्चन, वंदन या भक्ती दासबोधाच्या अभ्यासानी प्रथमतः त्यांच्या अभ्यासात आल्या. दासबोधाच्या अंगाने आत्मनिवेदन भक्तीचं चिंतन, सखोल चिंतन त्यांच्या ठिकाणी सुरू झालं. सगुणाचेने आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे. आपल्याला हे निर्गुण ब्रह्म ठाई पडून घ्यायचं असेल तर नुसती आर्ततेनं हात मारून उपयोग नाही, केवळ चिंतन करून हे होणार नाही, त्यासाठी प्रत्यक्ष साधना करण्याची गरज आहे. स्वामीजींचा प्रवास युक्ततर जीवनाकडे व्हायला सुरुवात झाला. जिज्ञासू भक्त म्हणून त्यांचा प्रवास इथे सुरू झाला. त्यांनी श्वासावरती ओम श्रीराम हा जप करण्यास सुरुवात केली. श्वास घेताना ओम क्षणभर श्वास रोधून ते निर्विचारतेचा आणि त्यामध्ये मिळणाऱ्या शांतीचा प्रत्यय घेऊ लागले आणि श्वास सोडताना श्रीराम. पहाटे 3 वाजता उठून ते साधना करायला लागले. 3-3 तास ते साधनेला बसायला लागले. त्याचवेळी ते वैखरीने श्रीराम जयराम जय जयराम असा जप देखील करायला लागले. याच दरम्यान त्यांच्या दुकानामध्ये चोरी झाली आणि त्यावेळी ते दुकानात झोपायला जायला लागले आणि दुकानातच ते सकाळची 3-3 तासाची बैठक करायला लागले. त्याच सुमारास त्यांना अचानक अतिशय अंतप्रेरणा स्फूर्ती अशी झाली की आपण ज्ञानेश्वरीवरती निरूपण करावं आणि स्वांत सुखाय म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी निरूपणास सुरुवात केली. ज्ञानेश्वरीमध्ये ते अक्षरशः रंगून जाऊ लागले. ज्ञानेश्वरीचा अर्थ त्यांना सहज उलगडायला लागले. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती असा श्रोत्यांबद्दलचा त्यांचा भाव निर्माण व्हायला लागला. त्यांनी त्यावेळच्या त्यांच्याकडे येणाऱ्या प्रवचनाला काही श्रोत्यांच्या दाम्पत्यानं घरी बोलवून त्यांची अतिशय प्रेमाने पाद्यपूजा केली. 1960 साली ते प्रथम माऊलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनाला गेले. त्यांनी अतिशय प्रेमभरानं माऊलींच्या समाधीवरती मस्तक ठेवलं आणि त्यावेळी त्यांना समाधीतून स्पष्ट हुंकार ऐकू आला, चालली आहे ती सेवा साधना अशीच चालू ठेवा, मी तुझ्या पाठीशी आहे. पुढे नित्याप्रमाणे ध्यानाला बसल्यावर अचानक सोहम स्फुरण सुरू झालं आणि तो परमात्माच मी या भावात ते निमग्न राहू लागले. पुढील आळंदीच्या भेटीत त्यांना नृसिंह सरस्वती मंदिरात निर्विकल्प समाधीचा अनुभव आला. अशा प्रकारे माऊलींच्या कृपेने त्यांना साधन मार्ग सापडला, त्याच्यामध्ये ते स्थिर झाले. त्यांच्या ठिकाणी असलेली आर्तता जिज्ञासेमध्ये परावर्तित झाली आणि त्यांच्या जिज्ञासेचं शमन देखील व्हायला सुरुवात झाली, कारण माऊलींनी त्यांना आश्वासित केलेलं होतं. ज्ञानेश्वर महाराजांचं स्तवन विशेषत्वानी ते निरूपणांमध्ये करू लागले. अशा प्रकारे विष्णू स्मरणम, कीर्तन भक्ती आणि पादसेवन भक्ती, कारण ध्यान त्यांच्या जीवनामध्ये आलं आणि एक प्रकारे त्यांचा प्रवास युक्ततरपासून युक्ततम जीवनाकडे सुरू झाला. ज्ञान विचार कर्म अधिक ध्यान अधिक श्रद्धा प्रेमादी उपासना, त्यांचं जीवन ज्ञानेश्वरीमय होऊ लागलं. तरी तयापाशी पांडवा मी हारपला गिवसावा, जेथ नामघोषू बरवा करती माझा. माऊलीच्या समाधीच्या दर्शनाला एकदम न जाता आपल्याला तरल भावाने दर्शन घेता यायला पाहिजे असं त्यांना वाटू लागलं. त्यासाठी दर्शनाला जाण्याच्या आधी अतिशय प्रेमाने ते भावपूर्ण नामघोष स्तोत्रपठण हरिपाठ वाचन करू लागलं. आपलं अंतःकरण भगवत प्रेमानं भरून जावं आणि मग माऊलींच्या समाधीचं दर्शन घ्यायचं असा शिरस्ताच त्यांनी ठेवला आणि नंतर ध्यानाला बसायचं. रोज नित्य नव्या श्रद्धेने प्रेमभावाने ते भजन करू लागले. तैसे सर्वेंद्रियासहित मज माझी सुनिश्चित्त, ते रात्रंदिवस न म्हणत उपासिती. तू मन हे मीच करी, माझ्या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. गुरवी भक्ती त्यांच्या जीवनात येऊ लागली. अखंड अगर्वता होऊनी असती, त्यांची विनय हेच संपत्ती. जय जयकार मंत्रे अर्पिती माझ्या ठाई, नमिता मानापान गळाले म्हणून अवचिता मीच जाहले, ऐसे निरंतर मिसळले उपासती. माऊलीने त्यांच्यामधील भक्त घडवायला फार वेगाने सुरुवात केलेली होती. त्याच दरम्यान गोळवणी महाराज, अमळनेरकर महाराज अशा सत्पुरुषांची भेट झाली आणि या सत्पुरुषांनी त्यांना निसंदिग्धपणे सांगितलं की आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराजांची आपल्यावरती थेट कृपा आहे, आपणाला आमच्या कृपेची गरज नाही. सोनगीरकर महाराज, फडके शास्त्री, सोनोपंत दांडेकर यांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीमय जीवनाचं खूप कौतुक केलं. त्यांच्या प्रवचनाला त्यांनी भरभरून शाबासकी दिली, होच पावती दिली. त्यामुळे ज्ञानेश्वरांवरती अत्यंत दृढ श्रद्धा त्यांच्या अंतःकरणात निर्माण झाली. ये तू सर्वाणि कर्माणि मयि सन्यस्य मत्परा, अनन्यैव योगेन माम ध्यायन्त उपासते. योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना, श्रद्धावान भजता योम्यां समय युक्त तमो मताः. असं युक्ततम जीवन त्यांच्या ठिकाणी सुरुवात झाली. याच दरम्यान भागेश्वर निवासात गलगली यांच्या घरी एक त्राटक करणारे दातार नावाचे गृहस्थ आलेले होते. बाळासाहेब येता येता 2 मिनिटं त्यांच्या घरी गेले तर दातारांना असं दिसलं की प्रत्यक्ष धनुधारी श्रीराम प्रभू त्यांच्या मागे उभे आहेत आणि ते उठून बाहेर गेल्यावर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र त्यांच्या पाठोपाठ निघून गेले. प्रभू रामचंद्रांचे ते अनन्य भक्त झालेले होते. अनन्या चिंतयंतो माम ये जनाः परि उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रच त्यांचे रक्षण करत होते. या दरम्यान ते एकदा आळंदीला गेला असताना सत्यदेवानंदांकडून त्यांना प्रथम स्वामी स्वरूपानंदांबद्दल माहिती झाली. त्याच दरम्यान आपल्या जाव्याची आवड लक्षात घेऊन त्यांच्या सासूबाईने त्यांना स्वामी स्वरूपानंद चरित्र योगायोगाने भेट दिलं. त्यांनी ते चरित्र थोडंसं वाचलं, पण व्यवसायाच्या व्यापामुळे त्यांना ते पूर्ण चरित्र वाचायला वेळ मिळाला नाही. याच दरम्यान पावसचे बाबा देसाई योगायोगाने त्यांच्या ज्ञानेश्वरी निरूपणाला आले. त्यांना त्यांचं निरूपण अतिशय भावून गेलं आणि ते देखील जाताना पावसचे स्वामी स्वरूपानंदांना म्हणजे आमच्या आप्पांना तुम्ही जरूर भेटा असं सांगितलं. एक प्रकारे सगळीकडूनच स्वामी स्वरूपानंदांचंच नाव त्यांच्याकडे यायला लागलं. त्यांनी स्वरूपानंदांचा फोटो बाबा देसाईंनी त्यांना दिला आणि स्वरूपानंदांचं उर्वरित चरित्र ग्रंथांचं वाचन त्या दरम्यान बाळासाहेबांनी पूर्ण केलं. पुढील आळंदीच्या भेटीत सत्यदेवानंदांकडून त्यांनी एक स्वरूपानंदांचा अभंग ऐकला, येई रखुमाईच्या वरा हात देई या पामरा. ह्या अभंगातील आर्तस्वरांनी ते अतिशय भावूक होऊन गेले आणि त्याचवेळी त्यांनी निश्चय केला की आपण स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाला निश्चित जायचं. त्यांची प्रथम सद्गुरू भेट पावसमध्ये झाली. पावसमध्ये गौतमी नदीच्या पुलावर पाऊल ठेवतानाच त्यांना लक्षात आलं की या भागात एक विलक्षण शांती भरून राहिलेली आहे. अनंत निवासात त्यांची स्वामीजींबरोबर भेट झाली. प्रथम स्वरूपानंदांना त्यांनी पाहिलं तेव्हा स्वामीजींचे दोन्ही हात जोडलेले होते, प्रसन्न मुद्रा, अंतर्मुख दृष्टी. ज्ञानेश्वरीतील ज्या प्राप्त पुरुषांच्या गुणांचं ते चिंतन करत होते तो प्राप्त पुरुष त्यांच्या समोर साकार होऊन प्रत्यक्ष बसलेला होता. हे ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी आहेत हे स्वामीजींना जाणवू लागलं. बाळासाहेबांचे हात सहजच जोडले गेले. चंद्रबिंबोनी धारा निघता नव्हती गोचरा, परी एकसरी चकोरा निघती दोंदे. त्यांच्या दृष्टीतून अमृताचा, कृपेचा, शांतीचा वर्षाव त्यांच्यावरती होऊ लागला. ते शांत असून परमसुखामध्ये तृप्त आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. बाळासाहेबांनी त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि ते एका बाकावरती बसले. स्वामीजींनी अतिशय मृदू शब्दात त्यांना ज्ञानेश्वरी नित्यपाठ उघडायला सांगितला आणि कोणतेही पान उघडा आणि वाचा. याला की सुमनु आणि शुद्धमती अनिंदकू अनन्य गती पैगा गोप्यही परितयाप्रती चावळीचे सुखे तरी प्रस्तुत आता गुणीही तू वाचून आणिक नाही म्हणून गुजतरी तुझ्या ठाई लपू नये. ते हे मंत्र रहस्य गीता जो मेळवी माझ्या भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैसी तैसी भक्ता घेतेसी भेटी करी जो आदरेसी तो देहापाटी मजसी एकसी होय. जणू काही बाळासाहेबांचे जीवन सांगणाऱ्या या ओव्या होत्या. खडी साखरेचा प्रसाद देऊन गादीला नमस्कार करून अतिशय भारवलेल्या अवस्थेत आणि अतिशय लीनतेने ते मागे जात जात खोलीतून बाहेर आले. ते स्वरूपानंदांना कधी पाठ दाखवून बाहेर येत नसत, त्यांच्याकडे तोंड करूनच अतिशय लीनतेने ते पाठी येत असत आणि शेवटपर्यंत स्वामीजी सांगत असत की सुमनू आणि शुद्धमती असा व्हायचा मी प्रयत्न करतो आहे, मला अजून हे जमलेलं नाही असं अतिशय लीनतेने ते शेवटपर्यंत सांगत असत. संध्याकाळी त्यांचं ज्ञानेश्वरीवरती प्रवचन झालं. महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्ति अनन्यमत्सो ज्ञात्वा भूतादि मार्गम. जणू काही स्वामी स्वरूपानंदांचं वर्णन या श्लोकाच्या अंगाने त्यांनी त्या दिवशी केलं. प्रवचन झाल्यानंतर एका साधकाजवळ स्वरूपानंद म्हणाले, मला वाटतं बाळासाहेब भेटले, आज आता माझं काम झालं. दुसऱ्या दिवशी त्यांचा अनुग्रह झाला. महावाक्याचा 3 वेळा मंत्र स्वतः म्हणून त्यांच्याकडून म्हणवून घेतला. शासार्थी सोहम कसं करायचं याचं प्रात्यक्षिक दाखवून करवून घेतलं आणि एका विलक्षण शांती सुखामध्ये बाळासाहेब तल्लीन होऊन गेले. त्यांना स्वरूपानंद पुढे म्हणाले, कोणताही मंत्र चांगलाच, पण गुरुमुखातून मिळालेल्या मंत्रानं इष्ट तो परिणाम लवकर साधतो. खरं म्हणजे हे सारं तुम्हाला ठाऊक आहेच, पण सद्गुरूंच्या सांगण्यामुळे हे सर्व शिष्याच्या अंतरंगात ठाकठीक बसतं, तेथून मग ते हलत नाही, कारण त्यामागे सर्व संप्रदायाची आणि सद्गुरूंची शक्ती असते. त्यावेळी बाळासाहेबांच्या मुखातून शब्द आले, जिया अमृत लेशा लागी सायास, दयाचा पाऊस केला चारी मास, पृथ्वी वाहून चासे चास चिंतामणी पेरले, ऐसा कृतकृत्य केला स्वामी, बहुवे लळा पाळीला तुम्ही. त्यांचा कंठ दाटून आला, शब्द निशब्द झाले आणि नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. एका गुरुभक्ताचा आज जन्म झाला होता. ज्ञानी भक्त व्हायचा असेल तर त्याचा मार्ग हा गुरुभक्तीतून जातो. बरोबरची मंडळी गणपतीपुळे वगैरे येथे गेली, पण बाळासाहेबांनी सद्गुरु सान्निध्यात राहणंच पसंत केलं. बाळासाहेब गेल्यानंतर तिथे साधकांना स्वरूपानंद सांगत, एकटे बाळासाहेब असे निघाले, ते इतरत्र कुठेही न जाता फक्त इथेच राहिले. पुण्याला परत आल्यानंतर सद्गुरु प्रेमाचा ओलावा मिळाल्यामुळे ज्ञानेश्वरी प्रवचनात सद्गुरु महिमा मोठ्या भक्तिभावाने ते सांगू लागले. खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनात कीर्तन भक्ती सुरू झाली. विशेष करून सद्गुरु आणि त्यांच्या कृपेची महती वर्णन करणाऱ्या ओव्या आल्यावर तर त्यांची वाणी विशेष आनंदून जाऊ लागली. अतिशय प्रेमाने ते गुरुस्तवन करू लागले. सुवर्णमणी सोनिया ये कल्लोळू जैसा पाणिया, तैसा मज धनंजया शरण येतू, तैसा मी एक वाचूनी काही, मग भिन्ना भिन्न आन नाही, सोहम वाते तयाच्या ठाई अनन्य होय. ते अनन्य गुरुभक्त व्हायला लागले. जो गुरुभक्त अनन्य व्हायला लागतो, स्वाभाविकपणे त्याच्या जीवनात गुरुसेवा यायला लागते. कशी स्वामीजींनी गुरुसेवा केली? एक प्रकारे दास्य भक्ती त्यांच्या जीवनात सुरुवात झाली. सद्गुरूंचं दास्य त्यांनी सुरुवात केली. ते शरणागत भक्त झाले. त्यांच्याकडे येणाऱ्या श्रोत्यांना ते स्वरूपानंदांकडे जाण्यासाठी उद्युक्त करू लागले. ते त्यांना सांगत असत, तुम्ही त्यांचं दर्शन घ्या, त्यांचा अनुग्रह घ्या, तुम्ही आपलं जीवन कृतकृत्य करून घ्या. स्वरूपानंदांना बाळासाहेबांची इतरांवर गुरुकृपा व्हावी यासाठी चाललेली जी धडपड आहे ती लक्षात आली आणि त्याच्यामुळे ते प्रसन्न झाले. बाळासाहेबांचं आणि श्रोत्यांमध्ये आता गुरुबंधत्वाचे नातं निर्माण झालं. 1969 साली स्वामीजींनी पहिला गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला आणि त्यात आलेली सर्व गुरुदक्षिणा त्यांनी पावसला सद्गुरुचरणी अर्पण केली. मनी ऑर्डरनी त्यांनी ती पाठवून दिली. त्यावर स्वामीजींचं उत्तर आलं, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परहा संयतेंद्रिया भक्त्या मा अभिजानाती. वर्षानुवर्ष पुण्याबाहेर न जाणारे बाळासाहेब आता मिळेल ती संधी साधून पावसला जायला लागले. त्यांची शरणागती कशी होती ते आधी पत्र लिहित असत. त्यात ते लिहित असत, किती दिवस राहण्याचा मानस आहे असं इथे लिहिलेलं असलं तरी पावसला आम्ही आपल्या पायाशी केव्हा येणार एवढंच आमच्या हाती आहे. तेथून परतणं हे आमच्या हाती नाही. आपण आदेश दिलात, अनुज्ञा दिलीत म्हणजेच आम्ही तेथून निघू. ते त्यांच्या चरणी शरणागत झालेले होते. एक दिवस बाळासाहेबांनी त्यांना आपल्या मनातील एक खंत बोलून दाखवली की इथे जसे बाकीचे साधक सेवा करतात तशी मला देहाने आपली कोणतीही सेवा करता येत नाही. सद्गुरु सेवेसाठी देह झिजवता येत नाही. त्यावर स्वरूपानंदांनी त्यांना सांगितलं, पुण्याला नित्य नेमाने तुम्ही जे ज्ञानेश्वरीवर प्रवचन करता तीच तुमची सद्गुरु सेवा. तुमच्या ज्ञानेश्वरी प्रवचनाला मी नित्य उपस्थित असतो. तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण रिग महोदधी का गांग रिगाले जैसे मग तयाचे नि प्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांतू होऊन या स्वानंदे स्वरूपीच रमसी. त्यांच्या स्वांत सुखाय निरूपण या उपक्रमाला आता गुरुसेवेचा आयाम प्राप्त झाला। ते या स्वांत सुखाय करत असलेला ज्ञानेश्वरी निरूपण त्याच्याकडे सद्गुरुसेवा म्हणून पाहायला लागले। पावसल्या जाणाऱ्या साधकांना ते सांगत असत, बघा भाऊराव, स्वामीजींचा स्वभाव एखाद्या फुलासारखा मृदू आहे, त्यामुळे आपल्या कोणत्याही वागण्याने त्यांना त्रास व्हायला नको। कोणी थोड्या वरच्या पट्टीत बोललं तर त्यांच्या प्रकृतीला त्रास होतो, त्यामुळे तुम्ही अतिशय हळू मृदू आवाजात बोला। स्वामीजींना गावठी गुलाब अतिशय आवडतो, तुम्ही तो गुलाब नेलात तर पुढा सोडताना तो दोरा तटातट तोडू नका, स्वामीजींना त्याचा त्रास होईल। तुम्ही तर हळवारपणे आपल्या बोटाला गुंडाळा, फुलांतले काटे तुम्ही काढून मग फुलं त्यांच्या हातात जा, तिथे होणारा पाला पसाळा कागद तुम्ही नीट उचलून बाजूला ठेवा। म्हणजे त्यांच्याकडे जाणाऱ्या साधकांसाठी, पुण्यातून जाणाऱ्या साधकांसाठी, त्यांच्याकडून देखील आपल्या सद्गुरूंना थोडा देखील त्रास होऊ नये अशा भावाने ते त्यांना प्रशिक्षित करत होते। किती सूक्ष्मपणे बारकाईने त्यांनी सद्गुरूंचं निरीक्षण केलेलं होतं, सद्गुरूंचा मनोभाव जाणून घ्यायचा ते प्रयत्न करत होते। आणि त्या साधकांना ते सांगत मग खोलीत गेल्यावर त्यांना साष्टांग दंडवत घाला आणि मग ते सांगतील तसं करा, एक प्रकारे त्यांना ते प्रशिक्षित करून पुण्यातनं पाठवत असत। स्वामीजींच्या जीवनात पुढे सख्य भक्ती देखील आली। बाळासाहेब कडनं स्वरूपानंदांकडे तर सख्यत्व होतंच, पण स्वरूपानंद देखील त्यांना सखा मानत होते। बाळासाहेब येणार हे कळल्यावर ते 8-10 दिवस आधी आपलं बोलणं कमी करत असत। मुळात ते कमीच बोलत पण ते अधिक कमी करत असत आणि आपली शक्ती बाळासाहेबांबरोबर बोलण्यासाठी ते राखून ठेवत असत। आणि ज्या दिवशी बाळासाहेब येणार असत त्याच्या थोडा वेळ आधीच ते आवरून तयार होऊन बसत असत आणि सेवा करायला सांगत असत, बघ बरं बाहेर जाऊन पहा बाळासाहेब आले आहेत का। त्यांना त्यांच्या भक्ताचे वेध लागलेले होते। बाळासाहेबांच्या आवडीनिवडी काय आहेत हे त्यांच्या नकळत त्यांनी समजून घेतलेल्या होत्या। त्यामुळे दुसऱ्या भेटीतच जेव्हा बाळासाहेब पावसला आले तेव्हा सर्वांसमोर चहा ठेवला गेला आणि बाळासाहेबांसमोर मात्र निरसं दूध ठेवलं गेलं। बाळासाहेब आश्चर्यचकित झाले की आपली आवड इथे कशी काय समजली गेली। त्यांनी व्यवस्थापकाला विचारलं तर त्यांनी सांगितलं स्वामीजींनी सांगितलं। पुण्यातील साधकांच्या अनुग्रहाच्या वेळी ते बाळासाहेबांना आत बसण्याची परवानगी देत असत, त्यामुळे बाळासाहेबांना अनुग्रहाचा पावन सोहळा पुन्हा पुन्हा पाहण्याचं भाग्य मिळालं। पावसमधून परत निघताना ते त्यांना साष्टांग दंडवत घालत असत। त्यांच्या दुसऱ्या भेटीत स्वामीजींनी त्यांना सांगितलं, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, तुम्ही हे स्वतः करीत आहात, लोकांनाही ते करायला शिकवा। त्यामुळे स्वामीजींच्या निरूपण, स्वांत सुखाय ज्ञानेश्वरी निरूपण आणि गुरुसेवा म्हणून निरूपण याला अजून एक आयाम प्राप्त झाला, ते म्हणजे सद्गुरूंची आज्ञा म्हणून त्यांनी मोठ्या प्रेमाने श्रोत्यांना जोडायला सुरुवात केली। एखादा श्रोता 2-3 दिवस जर दिसला नाही तर ते सकाळी उठून दुकान उघडायच्या आधी त्याच्या घरी जात असत, त्याला काही अडचण आहे का हे बघत असत, वेळप्रसंगी त्याला मदत करत असत आणि तो परत यायला लागेल असं ते बघत असत। एक भगिनी जेव्हा चपला विसरून गेल्या, त्यांना सापडल्या नाहीत आणि त्यांना सांगून गेला तुम्हाला मिळाला तर त्या बाजूला ठेवून द्या, तर त्यांना त्या रात्रीनंतर सापडल्या पण त्यांना त्यांची गैरसोय व्हायला नको, त्यांना शाळेत जायचं असतं म्हणून ते स्वतः चपला घेऊन दुकान उघडायच्या आधीच सकाळी त्यांच्या घरी त्यांनी चपला नेऊन दिल्या। अतिशय प्रेमाने त्यांनी श्रोत्यांना आपल्यापाशी जोडलं, पण ते देखील गुरु आज्ञेचं पालन म्हणून त्यांनी अशा प्रकारे प्रेमाने श्रोत्यांना जोडण्यास सुरुवात केली। त्यांच्या भक्तीला अजून एक आयाम प्राप्त झाला। डॉक्टर वाडेकरांच्या दिंडीत फर्ग्युसन कॉलेजपाशी ते सहभागी व्हायला त्यांनी सुरुवात केली। पूर्वी केवळ ते पालखीच्या दर्शनाला जात असत, पण पालखीत होणारे भजन, अभंग, नामसंकीर्तन, ज्ञानोबा, तुकोबा, विठोबा माऊलीचा गजर यामुळे त्यांचं भक्त हृदय अतिशय हेलावून गेलं आणि तेव्हापासून त्यांनी हा जो उपक्रम सुरू केला, दरवर्षी पालखीबरोबर चार पावलं चालायचं, तो त्यांनी शेवटपर्यंत पाळला. त्यांच्या ज्ञानेश्वरी वाघ यज्ञाला 12 वर्ष पूर्ण झाली आणि त्यांच्याकडे येणारे श्रोते काही सोहळा साध्य करू इच्छित होते. त्याला मात्र बाळासाहेबांनी स्पष्ट निकार दिला, काही निरूपणात आपण जे बोलतो ते आचरणात आणण्याचा मी प्रयत्न करतो, तसाच प्रयत्न तुम्ही देखील करा आणि हाच माझा सत्कार, अशी भूमिका त्यांनी घेतली. पण श्रोते मात्र नाराज झाले, त्यामुळे त्यांनी स्वामी स्वरूपानंदांना एक पत्र लिहिलं आणि त्यांची अनुज्ञा मिळाली तरच हा सोहळा साजरा करायचा. त्या लिहिलेल्या पत्रात ते असं म्हणतात, तेथ प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा, तये खेवी आटे डिंडिमा, सांसारिक हे. या सर्व गोष्टी ज्यांच्या कृपेमुळे घडल्या त्या सद्गुरू माऊलीला माझ्या हृदयात घट्ट धरून ठेवलेला आहे. प्रथम भेटीपासून आजपर्यंत त्यांचा वियोग कधीच झालेला नाही. हे स्वामीजी जवळपास 2 ते 3 वर्षांनी काढलेले स्वामीजीने हे उद्गार आहेत. विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे. त्यांना कधीच स्वरूपानंदाचा वियोग झालेला नव्हता अशी भावना त्यांनी स्वरूपानंदांकडे पत्राद्वारे व्यक्त केली होती. पुढे ते म्हणतात, आपले आशीर्वाद सदैव पाठीशी आहेतच, म्हणून हे काम अखंड चालू आहे. जी काही साधना या देहाकडून होत आहे, जी काही परमार्थनिष्ठ आहे, त्याच साधनेने आणि निष्ठेने मी पूर्ण व्हावे ही इच्छा आहे. सद्गुरु समर्थ आहेत. पुढे ते म्हणतात, रीता कुंभ समुद्रात बुडवला आहे, तो आता उचंबळेत बाहेर निघेल. मोकळे मन रसाळ वाणी, त्यांचं अंतःकरण अतिशय मोकळं रित झालेलं होतं. काम क्रोध लोभ ह्याच्यापासून ते मोकळे झालेले होते, त्यामुळे त्यांना विश्वास होता, खात्री होती की अतिशय शांती समाधानानी आनंदाने आपला कुंभ हा उचंबळत वर येणार आहे. त्यावर स्वामीजींनी अर्थातच त्यांच्या सोहळ्याला अनुज्ञा दिली आणि उत्तर असं पाठवलं, मी होऊनी माते, सेवणे आहे आईते, ते करी हाता येते ज्ञाने येणे. त्या सोहळ्याच्या दिवशी सत्यदेवानंदांकडून माऊलींच्या समाधीवरील एक रेशमी वस्त्र, गंधगोळ्या आणि पुष्पहार त्यांना प्रेमळ भेट म्हणून दिला. त्याच दिवशी एक गृहस्थ आळंदीला समाधीला दर्शनासाठी गेलेले होते आणि समाधीवर डोकं ठेवल्यावर त्यांना स्पष्ट आवाज आला, मी देतो ते बाळासाहेबांना नेऊन दे. अजून स्पष्टत्वाने सांगितलं, जिथे 12 वर्ष ज्ञानेश्वरी चालू आहे तिथेच मी देतो ते नेऊन दे. पुजाऱ्यांनी दिलेला हार आणि श्रीफळ घेऊन ते संध्याकाळी तडक स्वामीजींच्या दुकानात आले. माऊलींचं प्रेम आणि कृपा याच्यामुळे ते अतिशय भारावून गेले. स्वामींचं जीवन हे पूर्णपणे सद्गुरुमय व्हायला सुरुवात झालेली होती. याच सोहळ्यास अनंतराव आठवले देखील आलेले होते आणि शाल श्रीफळ देऊन त्यांनी त्यांचं कौतुक करून घट्ट आलिंगन दिलं. श्रोत्यांचं आणि भगवत भक्तांचं प्रेम त्यांना उदंड मिळालं. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढ व्रताः, नमस्तंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. यातील गुरवी भक्तीच्या निरूपणात ते रंगून गेले आणि या सोहळ्यामध्ये निरूपण करताना कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशत उदंड गाती ही शेवटची ओळी वाचताना त्यांचा कंठ अवरुद्ध झाला, शब्द अडखळले. नुकत्याच झालेल्या सद्गुरू भेटीत त्यांना सद्गुरूंना हीच ओवी आशीर्वाद म्हणून सांगितली होती. अर्थात त्यावर निरूपण करताना त्यांचा प्रवचनाचा ओघ गुरुस्तवनाकडे वळला आणि सद्गुरुमय वातावरणात त्यांनी आपल्या निरूपणाला विराम दिला. त्यांचं अजून एक वैशिष्ट्य असं होतं की पावसला येणाऱ्या साधकांकडून ते अतिशय उत्सुकतेने पावसमधली सर्व हकीकत समजून घेत असत. स्वामीजी तुमच्याबरोबर काय बोलले असं उत्सुकतेने त्यांना विचारत असत. सद्गुरूंचा प्रत्येक शब्द ते हृदयात साठवीत असत आणि सद्गुरूंचा मनोभाव जाणून घेत असत. प्रथम स्वामीजींच्या मुखातून त्यांनी पावसला एकदा ज्ञानेश्वरी ऐकली. ते सर्वांगाचे कान करून त्यांनी ऐकलं, तरी आत्मयोगे अखिला, जो कर्मफळाशी विटला तो घर रिघवनी वरिला शांती जगी। बाळासाहेब तुम्ही शांत झाला आहात, इतरांना शांत व्हायला शिकवा। ह्याच भेटीत बाळासाहेबांनी त्यांना एक प्रश्न विचारला, आपल्याला श्री भगवान विष्णूचं दर्शन झालेलं आहे, त्यावर स्वरूपानंद म्हणाले, सगुण दर्शन हे क्षणिक असतं, ते होतं आणि नाहीसं होतं ते तितकं महत्वाचं नाही। अंतिम अनुभवाच्या दृष्टीने सोहम साधनेअंती होणारा निर्गुणाचा बोध अधिक महत्वाचा, सर्व विश्वच हरिमय अशी दृष्टी त्याच्यामुळे प्राप्त होते। ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यतिथीच्या कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी ते एकदा पावसमध्ये होते आणि स्वामीजी प्रसन्न होऊन त्यांना म्हणाले, या परम पावन दिवशी मी तुम्हाला काय देऊ। बाळासाहेबांनी मागितलेलं मागणं हे विलक्षण होतं, आपल्याकडे देण्यासारखं उदंड आहे, मला घेण्याची पात्रता द्या, म्हणजे आपण जे द्याल ते मी घेऊ तरी शकेन। संजीवनी गाथेतील पाहे ज्याची दृष्टी सर्वत्र श्रीहरी, भक्त तो संसारी भाग्यवंत, रामकृष्ण हरी उच्चारी वैखरी, भक्त तो संसारी भाग्यवंत, आठवी श्रीहरी नित्य हृदंतरी, भक्त तो संसारी भाग्यवंत, या अभंगावर स्वामीजींनी आपली स्वाक्षरी करून प्रसाद भेट स्वरूपानंद असं स्वहस्ते लिहून दिलं। बाळासाहेबांबद्दलचे आपले भावच स्वामीजींनी या अभंगाच्या अंगाने व्यक्त केले। असंच एका पावस भेटीत ते निघत असताना बाळासाहेबांनी नमस्कारासाठी हात जोडले आणि ते जोडलेले हात अचानक स्वरूपानंदांनी हातात घेतले। त्यांना तो झालेला स्वामी स्वरूपानंदांच्या कोमल हस्ताचा प्रथम स्पर्श होता। त्या स्पर्शाने ते अत्यंत मोहरून गेले, अतिशय सुखावून गेले। त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहत आशीर्वाद असे शब्द स्वरूपानंद म्हणाले आणि परत एकदा नमस्कार करून पाठ न दाखवता ते त्यांच्या खोलीतून बाहेर पडले। पुढील एका भेटीत ते स्वामीजींना म्हणाले, आपण म्हणजे मूर्तिमंत ज्ञानेश्वरी। त्यावर स्वामीजी त्यांना म्हणाले, हजार वेळा सोहम घोकल्याखेरीज वृत्तीवर मनावर आरूढ होत नाही, मी तरी काय केलं, ते घोकलं तसं घोकलं पाहिजे, नाहीतर मन हातातून केव्हा निसटून जाईल आणि जगताच्या व्यवहारात आपण पुन्हा फेकले जाऊ हे सांगता येत नाही। जीवू परमात्मा दोन्ही घेऊनी बैसवनी ऐक्यासनी जयाच्या हृदयभुवनी विराजती, अर्जुना गातो भक्तू तोची योगू तोची मुक्तू। अशा प्रकारे स्वामीजींना कसा भक्त व्हायला पाहिजे याचा निर्देश ते वारंवार करत होते। होका तरंगू लहानू परिसिंधोसी नाही बिन्नू, तैसा ईश्वर मी आनू नोहे चिमा, ऐसे ने बा समरसे दृष्टीचे उल्लासे ते भक्ती पै ऐसे आम्ही म्हणू। एकदा एका पावस भेटीत स्वामीजीने बाळासाहेबांना विचारलं, तुमचा पुण्यातील ज्ञानेश्वरीचा उपक्रम कसा चालू आहे, कोण येतं कोण येत नाही असं विचारलं। सर्व ऐकल्यावर ते म्हणाले, विविध प्रकृतीच्या रुपांनी एक परमेश्वरच नटलेला आहे असं आपण पाहावं म्हणजे झालं। अशा प्रकारे अव्यभिचारी भक्तीचा निर्देश स्वामी स्वरूपानंद त्यांना करत होते। म्हणून विश्वपण जावे मगते माते घेवावे, तैसे नवे आघवे सकटची मी, ऐसेनी माते जाणीजे ते अव्यभिचारी भक्ती म्हणीजे, येथ भेद काही देखीचे तरी व्यभिचारूचा। स्वामीजीने आपली ध्यान साधना अतिशय उत्तमपणे चालू ठेवलेली होती, ते ध्यान सुखाचा प्रत्यय घेत होते, सोहम भावाचं अनुसंधान सतत टिकून राहत होतं, कर्म करत असताना मी माझं गळून जायला लागलं होतं, ममत्व न ठेवता प्रेमानं वर्तन करण्याची कला त्यांनी हस्तगत केलेली होती, भक्त लक्षणं अंगी बाणवण्याचा त्यांनी अभ्यास जोरात सुरू केलेला होता। त्यांच्या जीवनात आत्मनिवेदन भक्ती याला सुरुवात झाली होती। पदार्थ मने काया वाचा, मी हा अवघाची देवाचा, जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा, थावत नाही चंचळाचा तेथे आधी आपण कैसा, निश्चळ आत्मनिवेदनाचा विचार ऐसा। ध्यानात प्राप्त झालेला स्वरूपबोध व्यवहारात कसा टिकवायचा, प्रकृतींच्या गुणदोषांकडे दुर्लक्ष करून आत असलेल्या अंतर्यामी प्रभूचं कसं दर्शन घ्यायचं, जनी आहे विश्वंभर करू पूजा निरंतर, ही कला त्यांनी स्वरूपानंदांच्या मार्गदर्शनाखाली हस्तगत केली. एक दिवस स्वामीजी बाळासाहेबांना म्हणाले, आता तुम्ही अनुग्रह द्यायला लागा. त्यावर बाळासाहेब म्हणाले, स्वामीजी आपण श्रीमंत इथे आहात, तोवर माझ्यासारख्या दरिद्री जीवाला कोणावरही अनुग्रह करण्याची वेळ येऊ नये. परमेश्वराने आपल्याला कार्य करण्यासाठी उदंड आयुष्य द्यावं आणि आपल्या पश्चात जीण जगायचं ही कल्पनाच नको. ये शरीरीची माती मेळवी न ती एक क्षती, तुमच्या कृपेने माझं आयुष्य तुमच्या मागे नको, असा भाव स्वामीजींचा होता. पुढील एका भेटीत नाथ संप्रदायाची धुरा त्यांनी बाळासाहेबांवर सोपवली, त्यामुळे ते अधिकच अंतर्मुख झाले, आपली स्वतःची साधना वाढवली आणि भक्त लक्षणांची परिसीमा त्यांच्या जीवनामध्ये झाली. त्यांना दिलेलं अधिकारपत्र त्यांनी माऊलीच्या समाधीवर अर्पण केलं आणि प्रसाद म्हणून त्यांनी भक्तिभावाने स्वीकारलं. यो माम एव संमूढौ जानाती पुरुषोत्तम स सर्ववित भजति माम सर्व भावेन भारत. गुरुभक्तीमधून ज्ञानी भक्त असा त्यांचा प्रवास झालेला होता. भक्त लक्षणं त्यांच्या अंगोपांगातून प्रगट व्हायला सुरुवात झालेली होती. अशा भक्ताला सर्वांचं भलं इच्छिणं, सर्वांसाठी प्रार्थना करणं ह्याशिवाय दुसरं काहीच शिल्लक राहत नाही. सर्वांवर प्रेम करणं, सर्वांवर करुणा करणं, करुणेनं त्यांच्याकडे पाहणं याशिवाय दुसरं कुठलंच कार्य शिल्लक राहत नाही. आत्मज्ञानी सहृदय सेवामूर्ती अशा ह्यांनी त्यांनी सद्गुरूंचं कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे हा एक ग्रंथ लिहिलेला होता आणि त्याच्यावर स्वरूपानंदांचे त्यांनी आशीर्वाद मागवलेले होते. विश्व हे मद्रूप मानुनी पांडवा करी माझी सेवा सर्व भावे, हे एकेक किती सांगू तुझं लागी, अशा पद्धतीचं आशीर्वचन स्वरूपानंदांनी त्यांना पाठवलं होतं आणि ते अज्ञार्थी आशीर्वचनाचा त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत पालन केलं. त्यांना पॅरालिसिस झाल्यावर त्यांनी अतिशय कष्टाने प्रयत्नपूर्वक आपली वाणी सुधारली आणि सद्गुरू सेवेचं पालन करायचं म्हणून परत झोमानी त्यांनी निरूपण सेवा सुरू केली. अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्रहा करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. त्यांच्या अंगोपांगातून प्रेम आणि करुणा येणाऱ्या साधकांवर बरसू लागली. द्वंद्वाच्या ठिकाणी ते समत्वाने राहताना सर्वांना दिसू लागले. संतुष्ट सततम योगी, त्यांचा चेहरा कायम प्रसन्न असे. दृढ निश्चयी, अत्यंत दृढतेने ज्ञानी भक्त झाल्यावर देखील ते साधना करताना दिसत होते. यस्मिन्नो द्विजतो लोको लोकांनो द्विजते चहा, ते कधीही लोकांना कंटाळले नाहीत. लोकांनी त्यांना कंटाळायचा तर प्रश्नच नव्हता. लोक त्यांच्या एक क्षण सहवास मिळावा म्हणून अक्षरशः धडपडत असत, पण साधकांमध्ये राहत असताना न कंटाळता प्रेमाने शेवटपर्यंत राहणारा असा दुर्लभ महात्मा ज्ञानी भक्त ते होते. अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीन गतव्यथा सर्वारंभ परित्यागी, असे भगवंतांना प्रिय झालेले भक्त ते होऊन गेले. अनिकेत स्थिरमती, संसारावरती एक टक्का देखील विश्वास नाही असं ते म्हणत असत आणि तरी देखील त्यांची बुद्धी ही अत्यंत स्थिर होती. कशावरून समजायचं, ते अत्यंत निश्चिंत होते. भक्ताचं एक मोठं लक्षण त्यांच्या ठिकाणी दिसत असे. रामचंद्रांवर भार सोपून ते अतिशय निश्चिंतपणे आपलं कार्य करत होते. मत कर्मकृत मत परमो मत भक्त संगवर्जिता निर्वैर सर्व भूतेषु यस्स मामेति पांडव. पै माझी एरवी तिजी ना चौथी हे पहिली ना सरती, पै माझी हे सहज स्थिती भक्ती नाम. ऐसा हा सहज माझा प्रकाशु जो कपी ध्वजा तो भक्ती या वोजा बोली जेगा. अशा प्रकारची परमभक्ती त्यांच्या जीवनात आली. एवं तो बोले ते स्तवन तो देखे ते दर्शन अद्वया मज गमन तो चाले तेची, तो करी तेथुली पूजा तो कल्पी तो जपू माझा तो असे त्याची कपध्वजा समाधी माझी. मात्र त्यांच्या या भक्तीची अंतरस्थिती काही ठराविक प्रसंगीच प्रकट होत असे. एरवी त्यांच्या डोळ्याच्या कडा थोड्याशा आतल्या अश्रूंनी ओलावल्या जात असत, पण रामनवमीची पोथी वाचताना त्यांचं प्रेम भाव दाटून येत असे, डोळ्यातून आनंदाश्रू झरझर वाहत असत, कंठ सद्गतीत होसे आणि त्या प्रेमाचे तुषार आपल्या अंगावर उडून आपल्या अंतःकरणात देखील रामभक्ती कधी निर्माण झाली हे आपल्याला देखील कळलं नाही। माऊलींचं स्वरूपानंदांचं समाधीचं दर्शन घेताना त्यांच्या चेहऱ्यावरील भाव अतिशय विलक्षण असत। पालखीच्या वेळी ज्ञानोबा तुकोबा विठोबांवरील प्रेम विशेषत्वाने प्रगट होत असे। त्यांच्या चरणावर डोकं ठेवल्यावर त्यांच्या दैवी प्रेमाचा विलक्षण प्रत्यय आपल्याला येत असे। त्यांनी प्रेमाने करुणेनं आपल्याकडे पाहिल्यावर आपल्या हात काय कळायचं नाही, आनंद अतिशय उचंबळून येत असे। ज्ञानेश्वर भक्त आणि गुरु भक्त आपण देखील व्हायला कधी सुरुवात झाली हे आपल्याला देखील कळलं नाही, आपण गुरुसेवा कधी करायला लागलो हे आपल्याला देखील कळलं नाही। असा ज्ञानी भक्त हा अनेक जन्मांचा परिपाक असतो। वासुदेव सर्वमिती स महात्मा स दुर्लुभ, सर्वत्र वासुदेव पाहणारा महात्मा हा अत्यंत दुर्मिळ असतो आणि आपल्याला हे भाग्य लाभलेलं आहे। असा दुर्मिळ महात्मा आपल्या जीवनात आलेला आहे। स्वामीजी देखील एका अभंगात म्हणतात, रामकृपा फळली आम्हा जन्मजन्मांतरीची, भेटी झाली आजी स्वरूपानंदांची। भक्तीच्या कर्म विपाकावर स्वामीजींचा विश्वास होता। आपण स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करूया, आपण देणारे समर्थ आहात, तुम्ही जे देत आहात ते घेण्याची पात्रता आपण आम्हा सर्वांना द्या। जय जय रघुवीर समर्थ। आपण पूजनीय स्वामीजींची आरती सद्भक्त विलासदादा आपल्याला सांगतील, आपण त्यांच्याबरोबर म्हणायचे।
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवी तो माथा। आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळू तो ज्ञान देवी, पाजेसी अमृत ओवी, देशी जाणी व आगळी, जाणी व आगळी अजाण भक्ता। आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी, सोहम स्वरूप खुण, स्वरूप खुण दाविसी आता। आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड चांदणे, अखंड चांदणे चकोर चित्ता। आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवी तो माथा। आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ।
श्रीराम काही निवेदन आहेत। उद्या सकाळी 7 वाजता ध्यान आणि पूजनीय स्वामीजींचं प्रवचन असा कार्यक्रम गणेशपुरम येथे होईल. उद्या सायंकाळी 6:30 वाजता अध्यात्म मंगलधाम येथे दासबोधावरती प्रवचन होणार आहे. गेले काही दिवस अध्यात्म मंगलधाम हे ध्यान मंदिर रंगाच्या कामासाठी बंद होतं. ते रंगाचं काम आता पूर्ण झालेलं आहे असा निरोप मिळालेला आहे. त्यामुळे आपल्या ह्या नवीन झालेल्या अध्यात्म मंगलधामच्या नवीन रंगवलेल्या अध्यात्म मंगलधामच्या वास्तूत आता आपला उद्या जन्मशताब्दीमधला कार्यक्रम होणार आहे. येत्या बुधवारी रात्री 8:45 वाजता गणेशपुरम येथे परमपूजन स्वामीजींचं ज्ञानेश्वरीवर प्रवचन होईल. गुरुवारी सकाळी 8:30 वाजता गणेशपुरम येथे सत्संगाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी 7:30 वाजता अध्यात्म मंगलधाममध्ये विशेष केंद्र होणार आहे. स्वामी माधवनाथ दर्शन या अंतर्गत हा विशेष कार्यक्रम होणार आहे. अहोजी दातारा तुमच्या कृपेचा सेवनी चारा करीन तुमच्या कार्याचा पसारा जगतूत धारा कारणे या भावाने स्वामीजींनी परमार्थाचा प्रसार केला. भागेश्वर निवास ते अध्यात्म मंगलधाम झालेल्या वाघयज्ञात काही उपकेंद्रही समाविष्ट होती. या उपकेंद्रातील काही स्मृतींचा गुरुवारी आपण उजाळा देणार आहोत. स्थळ आहे अध्यात्म मंगलधाम. वेळ सायंकाळी 7:30 वाजता येता गुरुवार. आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं सस्नेह निमंत्रण. पुढील शनिवारी सायंकाळी 7:30 वाजता गणेशपुरम येथे अभंग ज्ञानेश्वरीवर प्रवचन होईल. 24, 25, 26 मार्च रोजी होणाऱ्या भोगाव साधना शिबिराची नावनोंदणी चालू आहे. सद्भक्त वामनराव परांजपे यांच्याकडे इच्छुक साधकांनी आपली नावनोंदणी करायची आहे. मार्च महिन्यातल्या पहिल्या 15 वड्यात ज्या साधकांना आज एकदा नमस्कार करायचा आहे त्यांनी शांतपणे रांगेतून पूजनीय स्वामीजींना नमस्कार करावेत. निवेदन असेल.